विविध भारती पुणे संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुण्यासह राज्यातील इतर भागात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून पावसानं मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं आहे. या पावसाचा कांदा लागवडीवर मोठा परिणाम झाला असल्यानं शेतकरी वर्गात चिंता आणि हतबलता निर्माण झाली आहे. नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन पुणे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल PMRDA आणि पुणे आपत्ती प्रतिसाद दलानं थेऊर इथल्या 70 नागरिकांची आणि पशुधनाची पुरामधून सुटका केली आहे. थेऊर आणि लोणी काळभोर भागात आज पहाटे 180 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे या भागात पूरस्थिती निर्माण झाली. अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडले होते तर पुणे सासवड रस्त्यावरील दिवेघाटात दरड कोसळल्याची घटना घडली. दिवेघाटातील रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू असल्यानं रुंदीकरणाच्या कामासाठी घाटातील डोंगर फोडण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारं पवना धरण पूर्ण भरलं असून धरणाचा विसर्ग आज सकाळी 9 वाजता 1000 क्युसेक्स करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी सावधानता बाळगावी तसंच नागरिकांनी आपली जनावरं नदीमध्ये उतरवू नयेत असा इशारा महापालिका प्रशासनानं दिला आहे. खडकवासला धरण साखळीतील पानशेत वरसगाव टेमघर आणि खडकवासला ही चारही धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये आज सकाळी 10 वाजल्यापासून 14,547 क्युसेक्स इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार यात बदल होऊ शकतो अशी माहिती उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी दिली आहे. पुणे आणि परिसरात रात्रभर सुरू असलेल्या संततधार पावसानं दुपारी काही प्रमाणात उघडीप दिली. उद्याही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागातील नागरिकांना पासपोर्ट अर्थात पारपत्राची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पुण्यातील क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयामार्फत जुन्नर दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान नारायणगाव इथल्या मुक्ताई समाज मंगल कार्यालय इथं मोबाईल पासपोर्ट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी www.passportindia.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. ही व्हॅन पुणे क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या विविध जिल्ह्यांमध्ये फिरणार आहे. राज्य सरकारनं आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम म्हणजे CCMP पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची नोंद महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या नोंदवहीत करण्याचा निर्णय 5 सप्टेंबर रोजी घेतला आहे. त्यामुळे या होमिओपॅथी डॉक्टरांना कायदेशीर एलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी मिळेल. मात्र या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशननं हा निर्णय रद्द करावा अन्यथा 18 सप्टेंबर रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. हा निर्णय तत्काळ मागे घेण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. पुणे महापालिकेनं कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून शहरात उभारलेली रुग्णालयं महापालिकेच्या आरोग्य विभागानं काही रुग्णालयं खासगी संस्थांना तसंच काही विभाग खासगी व्यक्तींना चालवण्यासाठी दिली आहेत. अशी परिस्थिती असताना तळजाई इथं नव्यानं रुग्णालय उभारण्याचा घाट आरोग्य विभागानं का घातला आहे अशी विचारणा सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे केली आहे. ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था आणि ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संयम शिक्षक प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. सुदृढ आणि सक्षम पिढी घडवण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरेल असा विश्वास ज्ञानप्रबोधिनीच्या केंद्र संचालिका अनघा लवळेकर यांनी यावेळी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड महापालिका डेंग्यू आणि मलेरियासारख्या संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी सातत्यानं कार्यरत असून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहे. याच अनुषंगानं 1 जूनपासून आतापर्यंत सुमारे 4137 ठिकाणी नोटिसा बजावल्या असून 1142 जणांवर थेट दंडात्मक कारवाई करून 40,58,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.